आपण परमात्मा बघतो, आपण पूजा करताना तेवढं परमात्मा पाहतो, आपण सद्गुरूंची पाठी पूजा करताना तेवढं त्यांच्यामध्ये परमात्मा तत्व पाहतो. ते हळूहळू सगळ्यांमध्ये बघायला शिकणं, जेवढं प्रेम ते परमात्मा भावानी सगळ्यांवर करतात, आपल्याला तसं जीवता करतात. समोर आलेली व्यक्ती परमात्मा आहे तर आपलं वर्तन आपण परमात्म्याचे दोषात, आणि समोरच्या व्यक्तीमध्ये जर परमात्म्याचं दर्शन घेत असेल तर आधी आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या परमात्म्याचं दर्शन करावं लागेल. म्हणून दोष दर्शन घेण्याची सवय टाकून घेण्याकरता दृष्टी जर करायची असेल तर ती अशी काही फिरवण्यासाठी दृष्टी नाही, काही फिरवली आणि मदरेशना दोष निघून आणि सगळीकडे परमात्मा विचारला. तेव्हा काही ते निकराचे प्रयत्न करणं याची देखील गरज असते आणि आपल्यावर ते प्रयोग करायचे असतात. जिथे आपल्याला आपला अपमान होतो असं वाटत, जिथे आपला मत्सर होतो असं वाटत, जिथे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटत, तिथे साधारणतः आपण दोष काढायचा प्रयत्न करतो, कारण तिथे आपल्या स्वार्थाला धक्का लागलेला, तिथे आपल्या ज्या अपेक्षा असतात त्यांना कुठेतरी धक्का लागलेला असतो, त्यामुळे तिथे आपण काहीतरी दोष काढून ते कसं चुकीचं आहे हे दाखवायचा प्रयत्न करतो. महाराज असं म्हणत असत की ज्या व्यक्तीबद्दल अंतःकरणामध्ये मत्सर आहे, ज्या व्यक्तीबद्दल मनामध्ये द्वेष आहे, त्या व्यक्तीला निदान कुठेतरी जाऊन आपल्याला माफी नाही मागता आली तरी मनोमन रोज त्याची माफी मागतात. त्याच्यामध्ये आपली अंतरशक्ती वाढवण्याची ताकद आहे, त्याच्यामध्ये निर्मितपणा नाही. आपल्याला असं वाटतं सगळं असं करायला लागलं पण जर आपल्याला घरोघरी सर्वात्मक प्रभूचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला त्या प्रकृतीमध्ये उपस्थित असलेल्या चैतन्यापर्यंत आपली मुदत पोहोचवावी लागेल, हर प्रयत्नाने पोहोचवावी लागेल. जोपर्यंत आपली नजर त्या चैतन्यापर्यंत पोहोचत नाही, प्रत्येकाला आता सद्गुरू नाही सांगताय, आता नियम नाही सांगतायत की अशी व्यक्ती त्याची मुक्त तुमची वृत्ती दिली, कारण प्रत्येकाचं रसायन वेगवेगळं आहे. ही जो प्रयत्न करील तो तुम्हाला कशाचा कसा बसायला तुमची एक प्रकृती आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे शोधून घ्यायला पाहिजे की काय केलं असताना मला सुसह्य होत हे करणं, आणि त्याच्यावर धनाची आणि कामाची साधना ही फार अंतरंग पद्धतीची करता येऊ शकते आणि त्याच्यातून ती हळूहळू कमी होत जाते. ब्रह्मानंद महाराजांचे होते, गोपोपचंद महाराजांचे अंतरंग अधिकारी आणि तिथं नामसप्तानामध्ये काही मंडळी श्री महाराज कोठीमध्ये हिरे आणि पुष्प मिळत नाही. महाराजांच्या कोटीत नाही ती वस्तू जगात मिळणार तुम्ही जाऊ बघा. आणि थोड्या वेळाने त्याच व्यक्ती परत सांगायला आल्या की आम्हाला मिळालेले आहे. कुठेतरी खाली बघणं आणि आपण त्याच्यापेक्षा थोडे बदल आहोत सांगण्याच्या एका प्रक्रियेमध्ये दोष दर्शन घेण्याची सवय आहे. त्याच्यापेक्षा मी कसा चांगला आहे हे दाखवताना कसं दाखवणार तर त्याचे दोष दाखवले जातात. म्हणून कुठेतरी आपण जे आहोत तशाच पद्धतीची होण्याचा प्रयत्न करणार. ससून बरोबर जसे आपण आहोत तसंच खर तर आपण खातात. असं करण्याची सवय जर आपण लावली तर हळूहळू आपल्याला असं लक्षात घ्यायला आपली जशी प्रकृती आहे तसंच आपल्या बदल आणि आजूबाजूच्या ज्या मंडळी आहेत त्या देखील त्यांच्याच प्रकृतीनुसार वादळ राहतील. आपल्याला त्यांच्यामध्ये मध्ये शिकण्याचा स्वतः काही संबंध नाही. आपण आपली प्रकृती शुद्ध करत राहतो आणि ही शुद्ध करण्याकरता म्हणून साधनाचं राम ऐकवावं लागतं. जेवढे आपण अंतरंग साधनेमध्ये जेवढं आपण बाकीच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचं करत म्हणजे वृत्ती अंतर्गत आपण इथे येतो ते स्वामीजी करता येतो. आपण स्वामीजी आपल्याला समाधान पाहू म्हणून आपण इथे येतो. इथे यावं जी काय सेवा असेल ती करा पण ती सेवा करत असताना आपल्या बरोबरही जो कोण करत असेल तो त्याच्या त्याच्या शक्ती बुद्धीनुसार करतो आहे तर ती त्याला करू द्यावी. तसं त्याला प्रत्येकामध्ये तो उपग्रस्ता अन्नमंता उपस्थित असल्यामुळे तो देखील थोड्या काळाने म्हणतो चांगलं सर्व लोक माझ्या घरात पुस्तक पण त्याच वेळेला जर आपण रिस्पॉन्सिबल होऊन लगेचच रिॲक्शन राहते असं असं करायचं तर मग हळूहळू ते सुरू होतं की मी करतो हे बरोबर पाकिस्तान एवढं करू नये. म्हणून एक तर आपली स्वतःची साधना जी खरोखरी आपल्याला आतमध्ये घेतली आणि सर्वाची अशी इतरांची साधना ही त्यांना करावी आणि दुसरी त्यांना अकोमोडेशन करू. आपण प्रत्येकाच्या प्रकृतीला थोडं थोडं स्वतंत्रण्याची आपण ताकद वाढवतो कारण सर्व गुण संपन्न असं म्हणून आपल्याला त्यांना मोठं काम सुरू केलं आणि त्यांच्या पश्चात मकर साधांनी परत तेवढ्या ताकदीने ते सोन्याचे दिवस परत आले. त्यांना काही दिसत नसतील आपल्याकडे त्यांचे इतकं परफेक्ट आपण प्लॅनिंग करू शकतो का? त्यांच्या इतकं परफेक्ट सद्गुरूंना जे सांगितले ते आपण वापरू शकतो का? नाही शकतो. पण हे सगळं होत असताना त्याची प्रत्येकाच्या स्वभावाला थोडा थोडा अवकाश देऊन आणि प्रत्येकाचे गुण तेवढे हिरवून त्या गुणांना खतं पाणी घातलं आणि हे उघड होत. मोठे स्वामीजी म्हणत असत की अशी एकही व्यक्ती नाही की तिच्यात तत्व होत नाही. पाच टक्के तरी तत्वगुण त्याच्यामध्ये असतो, त्या तत्वगुणाला आवाहन करा. पण आपलं तत्वगुण आपण त्या तत्वगुणाला आवाहन करायच्या ऐवजी आपल्यातल्या रजगुण आणि सत्वगुणाला आवाहन करून ते सगळं करायला लागतो. फक्त निर्माण म्हणून एक साधन दोन दुसऱ्याच्या स्वभावाला अवकाश अवघड प्रयोग आहे. दुसऱ्याच्या स्वभावाला अवकाश देणं याचा काही मोठा त्याग करावा लागतो. कारण दुसऱ्याच्या स्वभावाला अवकाश देताना आपल्या प्रकृतीला आपल्याला बाजूला ठेवावं लागतं. आणि हे प्रकृतीला बाजूला करणं हे तेवढी साधना इतरांची होत राहते तेवढंच प्रकृतीला बाजूला करता येईल. म्हणून हे एकावरच अवलंबून आहे. जो आतमध्ये रंगला त्याला खरोखरीच आपलं प्रेम लागलं तो आपला मध्यवर्ती संबंधावर तो त्या प्रेमामध्ये मंत होऊन ते प्रेम सगळ्यांमध्ये करायला लागतं. त्याला सांगावं नाही लागत असा प्रेमभावाचा अभ्यास आपण करतो. आतलं प्रेम तो खरंच समोरच्या व्यक्तींवर पसरायला लागतो आणि त्या प्रेमामध्ये मग हळूहळू सगळे जण परत जोडले जातात. त्याची आपल्या प्रत्येकामध्ये दुसऱ्यामध्ये दुर्गुण आपल्याला दुसरा असतो. जगामध्ये दुर्जन अपूर्ण असावं ते जर प्रगट केले तर अखंड संकट आहे असं समर्थ म्हणतात. असं कुठेच नाही देणार आपल्याला सगळं मांडी आली आहे संतांची आणि मग आपलं सगळं मिस चाललं आहे असं कुठे आहे. समजा आपल्या ताकदीने हे विश्व उभं करतात त्या विश्वामध्ये जाऊन आपण ढवळा ढवळ नाही करायची एवढं तरी आपण करू. ब्रह्मानंदातलं एक वाक्य आहे, तुम्ही माझ्या सुखरूपचं काम वाढवलं नाही तरी चालेल पण त्यांच्या कामाला कमीपणा येईल एवढं मात्र कृपा करून पाहू नका. हे केलं तर की आपली आपण स्वामीजींकडनं हे किती वेळा ऐकलंय की आपण स्वामीजींचं काम जगवायला इथे आलेले आहोत. हे आपलं नाहीये, हे स्वामीजींचं काम आहे. त्याच्यामध्ये सगळेजण आपापल्या तातडीची समाविष्ट झालेले आहे. आपल्याला इथे कोणीही अथॉरिटी दिलेली नाहीये की तू इथे सुधारून पेपर चालू ते सुद्धा अथॉरिटीची वागत नाही. स्वरूपानंद वागायचे नाही ते कायम विद्यार्थी बोलायचे असं करावं. मी असं केलं असतं योगी धार्मिक मंडळी देखील अशी वागतात. आपल्याला लोक दर्शन घेऊन त्याच्या पद्धतीने बोलण्याचं कारण हा आपण आपल्याला समजवून सांगून करण्याचा विषय आहे. आणि हे वर्षानुवर्ष केल्यानंतर मग लोक युक्ती करून म्हणून युक्ती काय तर एखादी नाही अनेक विजय युक्त्या कराव्या लागतात. एखादी युक्ती असते आणि ते होत असते तर सगळ्यांनाच झालं असतं. पण अनेक विजय युक्त्या कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रकृतीला वळवत 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 ते तिथे न्यावं लागतं. जसं तापलेलं लोखंड असतं त्या तापलेल्या लोखंडावरच भाग असावा लागतो तर मग ते वाचतं. जसं साधनांनी तापवलेलं जे मन आहे त्या मनावरच हे प्रयोगाचे भाव असले की मग ते मन वळतं आणि मग थोडं दिसून हळूहळू कधी होते. पण अनाग्रही आपण थोडा असावं. आपण वर्तन जरी दाखवलं आपण अनाग्रही आहोत तरी आपण खूप आत्ता आग्रही आपण करत नाही. पण मनाचा आपल्या नक्की हा उमटतो विचार जरी तुम्ही फायनान्स आणि एटीकेट मध्ये ते केलं नाही तरी ती गोष्ट गोष्टी तिथे म्हणून सावध राहून ते क्षणाक्षणाला आपण तपासून घ्यायला पाहिजे. आपल्या प्रकृतीचं आक्रमण स्वामीजींनी उभ्या केलेल्या कामावर होता कामानं एवढं तरी आपण लक्ष तरी गोष्ट समूहामध्ये काम करत असताना अनाग्रही दृष्टी जपणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून या कोणत्या गोष्टी जर आपण स्वच्छ म्हणून सांभाळायला सुरुवात केली, बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं काम सांगितलेलं असताना त्याच्यामध्ये दुसरा कोणी जर आला तर आपल्याला त्यावेळेला असं वाटतं की माझं सांगितलं कुठेतरी आपण व्यस्त होऊन जातो. स्वामीजींचं बघतो माझ्यामध्ये दोष म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्याच्या वेळेला एखादी व्यक्ती त्यांच्या सांगायला जाते आणि खर्च निघून जातो आता वेळ नाही, आणि नंतर असं लक्षात येतं की एखादा सदस्य जर आपण थांबलो असतो तर त्यांनी घेतलं असतं, त्याचा ऐकून घेऊन आपण पुढे येतो असतो तरी चाललं असतं. आणि मग हे मी नंतर स्वामीजींच्या वेळेस बघतो तर त्यांना कितीही जरी झाली असली आणि कोणी जर मध्ये त्यांना संबोधलं तर ते एक अर्धा म्हणजे त्या व्यक्तीशी मोठा प्रमाण बोलतात. हो का आपण करून बघतो आणि ते निघतात, पण एवढ्या दोन वाक्यांमध्ये अर्धाच मिनिट जातं पण ती व्यक्ती इथे सुखावून जाते. कारण ती तिरिमिरीनी आलेली असते की आता हे मला तुम्हाला सांगायचं असतो, त्याची जी तिरी शांत चित्ताने ऐकणं तर ते सगळं शांत होतं. नंतर त्या व्यक्तीला एक असं की उपयोग खरं स्वामीजींना द्यावायचं काही आवश्यकता नव्हती, पण हे समजून घेणं आणि त्या वेळेला त्याला त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत पण हे आपल्याला होत हे आपल्याला शिकायचं. आणि म्हणून मग आपल्या प्रश्न मंडळी थोडी लांब जातात. आपल्याला हा अशा घटकाला सांगायला आला हा दोष आपल्याला आपल्या प्रकृतीवर मात करण्याचा उपाय आहे. हा प्रश्न मला खरंच माझ्या करता खूप चांगला वाटला. दोष कृती घालवण्याकरता मी काय प्रयत्न करायला पाहिजे ते मला खरं तर घेतात ना बरंच कळलं. त्यामुळे कोणी प्रश्न विचारणार आहे, पण जेवढं आजमध्ये आपल्याला बनता येईल आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बनता येईल ते झाल्यानंतर जेवढं नामामध्ये राहता येईल ते झाल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलेल्या वाक्य बरोबर बनता येईल तेव्हा झालं. आणि हे सगळं होत असताना आतमध्ये आपण घेऊन जर आलेल्या प्रकृतीची आपल्याला थोडा व्यवहार सांभाळता येईल तर स्वच्छ दर्शन घेण्याची खरंच खूप शक्यता समजून असं मला वाटतं. त्यामध्ये फक्त होणार मग ना मानतो असं मी सांगतो मागणं
हात दे
अत्यंत विभव मध्यवर्ती संकल्प आहे ब्रह्मभाव शरणागती अंतर्मुखता मदत आणि साक्षी या पाच मध्यवर्ती संकल्पांमध्ये अंतर्मुखता आपल्याला साधली नाही तरी कळते वळण आपल्याला साधलं नाही तरीही कळत शरणागती आणि प्रेमभाव शरणागती आणि प्रेमभाव या मध्यवर्ती संकल्पनातला संकल्प आहे हे थोडे साधकाला सतर्क वाटतात सर्वत्र वाटतात तसे म्हणजे अर्थ खरंच करत नाही. आपण म्हणजे देतो मला बुद्धी म्हणजे तर आपल्या आत ते सहज स्मरण आहे अंतिम पडणार न घेता मी ऐसे तत्वता पुढे ते स्वभावता रूप असं भगवंत नामरूपात्मक असा जो मी मला स्वतःला समजतो त्याच्याही पलीकडे असणारे म्हणून सर्वत्र पुरण आहे. जे आपलं स्वरूप आहे ते आपल्याला खरं म्हणजे प्रेमास्पद आहे. आपलं आपल्या एवढं प्रेम कोणावर नसतं आणि आमचं आपल्या स्वतःवर प्रेम आहे हे आपल्याला कळत. स्वतःवर प्रेम म्हणजे आपल्या देहावर प्रेम मनावर बुद्धीवर तिच्या विषयावर हे आपल्याला जास्त समजत. इंद्रिय मन आणि बुद्धी जसल्यावरचं जे प्रेम आहे पारमार्थिक परिभाषेमध्ये इंद्रिय मन आणि बुद्धी त्या अधिष्ठानावर आहे जाणीवेचा ते खरं म्हणजे आपलं स्वतःच स्वरूप आहे. आणि आपल्या सगळ्या क्रियांमध्ये हा जो आज मी आहे तो भावला पाहिजे असं आपल्याला नक्की वाटत. तर मीच भावला पाहिजे असं मला वाटत. जसं स्वामीजी म्हणायचे की चांगलं गाणं असेल तेव्हा ते म्हणायचे की जे दोषी गात असत. पण एक तासभर दोन तास तीन तास किती ऐकलेला हे ऐकताना त्या ऐकण्याचा म्हणजे कानांना जरी गोड वाटत असलं तरी त्या गाण्याचा जेव्हा माझं सुखावर आक्रमण होत आहे असं मला वाटतं तेव्हा ते म्हणायचे की मी रेडिओचं काम खेळतो असं म्हणत बंद. मीडियांच्या मार्फत सुखद येणारा मी होतो कामाला जरी गोड वाटत तरी कामाच्या अंगाने सुख देणारा मी होतो. एखादा पदार्थ जरी असेल तो पदार्थ आपल्याला आवडणारा आहे आपल्याला त्याची चव आवडते तिला तो आवडतो पण तरी थोडी घेणारा मी असतो जीव नसतो. तेव्हा स्वामी उदाहरण सांगतो की श्रीखंडाची पदवी वाटी आली तर आम्ही जिथे चांगली लागलेली आहे तर चांगली अडचण समजते. परत श्रीखंड वाढलं एखाद्याने परत खाल्लं एक वेळ अशी श्रीखंड नको असं वाटत. आणि कोण पदार्थ असला तर त्या गोष्टीत आपल्यावर आक्रमण करू होतो नको असं वाटायला लागतं. इंद्रियांच्या ठिकाणी जे खत घेण्याची प्रवृत्ती आहे ते इंद्रिय सुखत घेत असून इंद्रियांच्या माध्यमातून मीन सुखत होतो आणि मीन मला अत्यंत प्रिय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे जो सूर्याची परम सीमा तो भेटे माऊची आत्मा ते भेटत घेवो आहे सीमा संस्था आहे असं म्हटलेलं आहे. प्रिय गोष्टींमधली परम सीमा जर काही असेल तर आहे. म्हणून आपलं जे निखळ अस्तित्व आहे म्हणजे मनात हेवी सरकार हेवी इंद्रियांच असणारं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा कधी कटाळ आहे त्या अस्तित्व त्या अस्तित्वाचा सुखाचा कधी कट्टा आहे ना ते सुख हवं असं वाटत असतं आणि ते सुख इंद्रियांच्या मनाच्या आणि बुद्धीच्या पदी करतात. ते सुख ध्यानात नाही ते सुख नाम घेताना नाही आणि त्या सुखाशी ते सुख आपल्याला प्रिय असतं याच कारण ते आपलं सुख असत. म्हणून परमार्थाच्या सुखाला देखील सुखरूप सुख असं प्रिय गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या अंतर्यामी असणारी जाणीव सगळ्यात प्रिय असते. अर्थात प्रेमभाव मध्यवर्ती संकल्पना आहे किंवा संकल्प आहे त्याच्यामध्ये समजून घेण्याची मुख्य गोष्ट ही आहे की माझं माझ्यावर आत्म्यावर माझ्या स्वरूपावर माझ्या जाणीवेवर खरंच आहे. जाणीवर्ती मंत्रीचा उपदेश करताना नवारे पत्यू कामाय पती योग होती आत्मन असतो कामाय योग होती आपल्या स्वतः करता म्हणूनच पती प्रिय असतो. पती हे आपल्या सुखाचं साधन असत. नवाय जाया येतील कामाय जाया हा प्रयोग होती पत्नीही कधी ती पत्नी आहे म्हणूनच प्रिय नसते. ती माझ्या सुखाचं साधन आहे म्हणून प्रिय असते. नवारे पुत्राय कामाय पुत्रा हा प्रिय भवती मुलगा हा मुलगा आहे म्हणून प्रिय नसतो. आत्मनस्तू कामाय पुत्रा हा प्रिय भवती नवारे सर्वार्जुन कामाय सर्वा हा प्रिय भवती आत्मनस्तू कामाय सर्वा हा प्रिय भवती. आपल्याला जे सर्व प्रिय आहेत तर ते आपल्या आत्म्या सुखाकरता म्हणून प्रिय आहेत. मध्ये मी कोणाशी बोलत होतो त्याला राजोत्सवा त्यांच कारण असं होत त्याच्या मनात असं वाचवलं त्याच्यामध्ये आणि तिला त्याला डायव्हर्स होता असं असल्यामुळे ते थोडस अडचण प्रकरण त्याच्या सुखाला ती अडथळा समजत त्याला आपलं सुख हे सर्वात अधिक आहे. आपल्या स्वतःवरच त्याचं जास्त प्रेम आहे कोणाचंही असत आणि त्या सुखाला जर पत्नी अडथळा बनेल तर पत्नीला तो घटस्फोट द्यायला तयार आहे. जर मुलगा वडिलांच्या स्वतःच्या म्हणजे आपल्या सुखाला जर अडथळा बनेल तर वडील मुलाला घरातून बाहेर काढतात. श्रद्धा आणि माझा संबंध नाही असं देखील म्हणतात. त्याचं कारण प्रत्येकाचं स्वतःवर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावरच नसतं. किती प्रेमभाव किती मध्यवर्ती कल्पना आहे की मी उठावं आणि सर्वांवर प्रेम करावं अशी नाहीये. ते त्यांनी म्हटले की प्रेमभाव म्हणजे आपल्या आतील परमात्मा तत्वाला बरोबरच म्हणजे ओळखून प्रेम करणे आणि तो सर्वत्र भरलेला आहे हे समजून सगळ्यांवर प्रेम करणे. मी असं म्हणतो की या प्रेमभाव या मध्यवर्ती संकल्पनेमध्ये खूप अडथळे येत असतील आपल्याला वर्तन करत असताना, तर आपण परम प्रेमास्पद आहोत. आपलं आत्मस्वरूप ओळखून ते अव्यय अविकारी अव्यक्त जाणीव स्वरूप असं आहे आणि देह मन बुद्धी हे आपलं स्वरूप नाही अशी खोलगाठ प्रथम बांधायला पाहिजे. कारण दुसऱ्यावर याच करता प्रेम करता येत नाही की तो तुमच्या प्रकृतीचा आग येतो म्हणून तुम्हाला प्रेम करता येत नाही. पण तुमचीच प्रकृती तुमच्या आड प्रथम येत असते. तुमच्या आड जर काही येत असेल तर आपली प्रकृती आपल्या आड येते. आपलं मन आपल्या बोलण्याच्या आई मला ही व्यक्ती नको वाटत तिने माझ्या मताला विरोध केला. त्याचा अर्थ असा की माझी प्रकृती जी आहे तर ती प्रकृती मला बाजूला सारखा असा तिचा अर्थ आहे. मी ती तक्रार घेऊन स्वामीजीने करत गेलो आणि स्वामीजींना सांगितलं की ही व्यक्ती बरोबर नाही. आता आमच्या बाबत तर स्वामीजी म्हणाले दुसऱ्यांकडे पाहणं हे तुमचं काम नाही. तो स्वामी करता येतो अशा दोन चार व्यक्ती होण्याची चर्चा करता आम्ही बांधून करत होती की त्या बाहेर कशाची कथा हे निदान पाणी कथाणार होतं. पण तेव्हा स्वामीजी जे सांगितलं त्याच्यावरून असं लक्षात आलं त्यांच्याकडे पाहण्याकरता जी मी प्रकृती वापरतोय माझं मन माझी बुद्धी माझ्या कल्पना त्या माझ्या सुखाच्या आणि आत्मभावाच्या आड येत आहेत. मला त्यांचा दोष शकतो आणि स्वामीजी आपल्या आत्मभावामध्ये आहेत आणि आपल्या प्रकृतीपासून ते दूर आहे असं असल्यामुळे कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे जरी आली तरी देखील जे स्वतःच्या प्रकृतीपासून दूर राहतात ते दुसऱ्याच्या प्रकृतीला समजून घेऊ शकतात. जसं स्वतःच्या प्रकृतीचे गुणदोष आपल्याला माहिती आहे असं जर झालं तर कोणाच्याही गुणदोषांना आपण क्षमा करू शकतो. आपली अडचण हीच आहे की आपण एकदम कसं प्रेम करायचं. ही आत्मस्वरूप आहे आणि त्याच्यावर पहिलं प्रेम करावं हे समजलं. समजलं म्हणजे काय समजलं करता यायला लागलं. आपण देह मनोबुद्धी नाही असा बोध झाला म्हणून अंतर्मुखता आणि प्रेमभाव हे एकच स्वरूप आहे. मी असं सांगतो की तो वेगवेगळी जरी नावं असली तरी देखील एकदम मला असं फार व्यापक होऊन सर्वांवर प्रेम करायला जाणं असं शक्य नाहीये. आणि तसं प्रेम करायला जाणं हे जी व्यक्ती अपूर्ण आहे ती द्वेषामध्ये तरी जाते किंवा प्रेमामध्ये तरी जाते, अनुकूल असेल तर प्रेमामध्ये जाते, प्रतिकूल झाली तर म्हणजे द्वेषामध्ये जाते. तर या प्रेम भाव या मध्यवर्ती सत्संगाचा जो अभ्यास आहे तो अंतर्मुखतेच अर्थात आहे, असं मी म्हणतो. तो स्मरणासारखाच आहे असं मी म्हणतो. स्मरण करायचंय सोहम स्मरण तत्कूल आपल्या बरोबर आहे तसं प्रेमभाव आपल्यावर प्रेम करणाऱ्या संस्कृतीचं स्मरण ठेवा हे जे सगळेच मध्यवर्ती संकल्प आहेत तर ते तत्कृत आपल्याकडे लक्ष आहे त्यांच्या बरोबर आपण आहोत त्या भावनेही त्यांना अंतिम पार्टनर असं म्हणतो तसं ते माझ्याबरोबर आहेत. माझ्या शरणागती कडेही ते पक्त आहेत, माझा अंतर्मुख ते कडे पक्त आहे, माझ्या शरणाकडे देखील ते पक्त आहेत, माझ्या साक्षित्वाकडे देखील ते पक्त आहेत, त्यांच्या बरोबरच मी आहे, माझ्या प्रेमभावाकडे देखील ते पक्त आहे. आणि ते फक्त एवढंच की माझ्या इंद्रियांवर तर प्रेम नाही ना करत आहे, माझ्या कल्पनांवर मी नाही ना प्रेम करत आहे, माझ्या प्रकृतीवर मी नाही ना प्रेम करत आहे, मी माझ्या आत्मस्वरूपामध्ये रस्तो आहे ना तो परम प्रेमास्पद आहे ना तो माझा राहायचा आहे. ही राहण्याची भूमिका जर पक्की नाही तयार नाही तर तुम्ही तुमच्या देह मनोबुद्धीला बाजूला काढून अमुका प्रकृती पैकी करीत भावो जरी कल्पने वीर लागेची पाहो तरी मग माझी जिथे हेही पाहो ते सर्व मी म्हणतो हे नंतर आहे. एकदम कसं सकाळवर प्रेम करायला तिथं रोज पत्नी पत्नीचा संबंध पारत रोज पत्नीला पारख करायला न पाहता स्वतःच्या आत्मभावाकडे पहा तो परमप्रेमास्पद आहे. ते रमून राहू इतकं प्रमाणात आणि आपल्या प्रकृतीचा बाजूला काढता येईल इतकं आणि दुसऱ्या प्रमाणात इतकं त्याच दुसऱ्याकडे पाहणं जे आहे ते प्रेमाचं त्याला प्रेमाचं म्हणतो पण त्याला स्वतःला स्वतःच्या आत्म्याची अभिव्यक्ती जगात त्याला प्रेम म्हणा पण तो त्याला प्रेम म्हणणार नाही. तो स्वतःवर जसं प्रेम करतो तसा आत्मवत पण तुमच्याकडे पाहत असतो. मी स्वामीजींच्या भीतीने असं पाहिलेलं आहे की समोर आलेल्या व्यक्तीला महत्ता देण्याची राहत पण ही महत्ता द्यायची कशी स्वामीजींनी करत आत्मभावाचा राहता आले मार्ग नाही. आत्मभावात राहाल तर समोरचा महान आहे ते आपल्यावर प्रयत्न करत होते पण ते खरं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या प्रेमामध्ये मस्त आपण हे कशा पद्धतीने अभ्यास त्यांनी अभ्यास झाला मनाशी म्हणाले तसं जर स्वतःकडे माहिती असतं आपल्या तर आपल्याला त्यांनी जवळच कशाला केलं असत पण ते आपल्या पुरुषांकडं आणि मुलांकडं पाहता प्रथम आपल्याचा आत्मभाव जो आहे सर्व समजण्याचा सत्व जाणवून तत्वाला प्राणी जाणवून फळाला सगळे जाणवायला कधी पहा सर्वांच्या घटामध्ये राम पाण्याची दृष्टी स्वतःमध्ये असलेला राम ओळखता तर ही हा जो प्रेमभाव आहे स्वतःमध्ये म्हणून या प्रेमभावाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास शब्दाचे अर्थ आहे शब्दाला विधार आहे त्यामुळं शरणागतीन आणि प्रेमभाव हे जरा आपल्याला समजायलाच अवघड जातात आणि आपल्याला समजतच नाही कसा करायचा माझ्या ठिकाणी आत्मभाव आहे
पण